93.5 वर रेड एफ एम वर 8:15 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये अवतीभवती आजूबाजूला बऱ्याचशा घटना घडामोडी घडत आहेत आणि सध्या झालं काय एक 2 ते 3 दिवसांपासून म्हणजे अगदी गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवसापासूनच म्हणूयात जर हलका 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 पाऊस पडतो आहे आणि काल आज सुद्धा पाऊस बराच हलका हलका होईना पण होतोय अधूनमधून. आता हा जो परतीचा पाऊस आहे हा जो क्लायमेट मधला सडन चेंज आहे हा स्वतःसोबत बराचसा बदल घेऊन येतो. बऱ्याचशा आजारांचं आमंत्रण असतं त्यामुळे स्वतःची काळजी घेणं जरा गरजेचं आहे. जरा बाहेरचं उघड्या पागड्यावरचं खाणं बंद करा. काय हायजिनिक फूड ऑर्गॅनिक फूड या गोष्टींच्या सवयी जरा अंगीकारणं गरजेचं होऊन बसलंय प्रत्येकाला. काय सुपरच 93.5 रेड एफ एम वर बोलूयात जरा या सगळ्या सिच्युएशन बद्दल आणि क्लायमेट बद्दल बोलूयात थोडाच वेळात इन डिटेल. मजा आते राहो.